पानवठ्यावर पाण्या जाता घागर माझी फुटली, पानवठ्यावर पाण्या जाता घागर माझी फुटली, कन्हैया घागर माझी फुटली, कन्हैया घागर माझी फुटली, कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी, कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी। एका जनार्दनी पूर्ण कृपेने झाले रे मी बावरी, एका जनार्दनी पूर्ण कृपेने झाले रे मी बावरी, कन्हैया झाले रे मी बावरी, कन्हैया झाले रे मी बावरी, कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी, कन्हैया तुझी रुतली रे।
मोकळ्या आवाजात म्हणा ना तुम्ही, असं दबल्यासारखं भजनात आपण कसं म्हणतो
भजनात इतक्या हलक्या बारीक सुरात म्हणलं, बाकीच्या लोक काय काय माग म्हणायला लागतं ना।
तुम्हाला काय पीटी वाजवायची का? मोठ्या आवाजात म्हणा, मोकळ्या आवाजात म्हणा,
खुल्ले बाई
येश्वरीचा खटाळ काना आता
म्हणजे दुसरं म्हणा, दुसरं म्हणा, दुसरं
म्हणा, तुम्हाला येईल की पण मोठ्या आवाज म्हणा,
हसू नका घ्या पटापट म्हणू का
गाणं म्हणलं की परत आता औषध म्हणायचं।
इतकं